या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत रसायू कॅन्सर क्लिनिक पुणे.
श्रोतेहो नमस्कार. कर्करोग आणि संशोधनपूर्ण आयुर्वेद या मालिकेत मी शिवराज सणस आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. आयुर्वेद म्हणजे आपल्या भारतवर्षानं जगाला दिलेला वैद्यकशास्त्रातील अनमोल ठेवा. सर्वसामान्य व्याधींपासून ते असाध्य समजल्या गेलेल्या कित्येक विकारांवरती रामबाण उपाय म्हणून आयुर्वेद उपचार शेकडो वर्षापासून मान्यता प्राप्त आहेत. अशा या महान आयुर्वेदानं सांगितलेल्या शास्त्रोक्त चिकित्सांची सांगड आधुनिक वैद्यकशास्त्र आणि संशोधन प्रमाणांशी घालून आयुर्वेदाचं महत्त्व जगाला उलगडून दाखवणारे आजच्या पिढीचे नामवंत वैद्य म्हणून डॉक्टर योगेश बेंडाळे ओळखले जातात. आशिया खंडच नव्हे तर अमेरिका, जर्मनी, नेदरलँड्स, फ्रान्स, संयुक्त अरब अमिरात अशा जगभरातल्या विविध प्रांतांमध्ये आयुर्वेदाला आधुनिक वैद्यकशास्त्राशी जोड देऊन निष्णात वैद्य आणि संशोधक योगेश बेंडाळे यांनी महत्त्वपूर्ण काम केलं आहे. त्यांनी संशोधित केलेल्या औषधांना 50 अधिक पेटंट मिळाली आहेत. आम्ही विचारत असलेले अनेक प्रश्न तसंच शंका आमच्या श्रोत्यांकडून विविध माध्यमातून प्राप्त झालेल्या आहेत हे इथं आवर्जून सांगावंसं वाटतं. अशा सर्व शंका आणि प्रश्नांची उत्तरं आपण डॉक्टर योगेश बेंडाळे यांच्याकडून घेऊयात. नमस्कार डॉक्टर, स्वागत आहे आपलं या कार्यक्रमात.
नमस्कार.
कर्करोग म्हणजे जीवघेणा आजार आणि त्रासदायक चिकित्सा असं समीकरण झाल्याचं बऱ्याचदा बघायला मिळतं. तर अशा वेळेला रुग्णांना डॉक्टर आपण कशा पद्धतीनं मदत करता याबद्दल आपण काय सांगाल?
रसायू कॅन्सर क्लिनिकमध्ये कॅन्सरची चिकित्सा ज्या वेळेला केली जाते त्यावेळेला ती 3 मुद्द्यांना धरून केली जाते. एक केअर, कम्फर्ट आणि कॉन्फिडन्स. रुग्णाची काळजी आम्ही विविध पद्धतीने घेतो. जी चिकित्सा पद्धती दिली जाते ती त्यांना कम्फर्टेबल आहे का, आणि त्याही चिकित्सा पद्धती व्यतिरिक्त अनेक पद्धतीने रुग्णांचं आयुष्य कम्फर्टेबल होईल का, हा विचार महत्त्वाचा असतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कॉन्फिडन्स, रुग्णाला या आजाराशी लढण्याचा कॉन्फिडन्स देणे. ह्या 3 सीजच्या भोवताली ही चिकित्सा प्रमाणित केली गेली आहे. कॅन्सर या नावाची भीती रुग्णाला असते, तर चिकित्सेमुळे विद्रूपता येईल, डोक्यावरचे केस जातील, ॲनिमिया येईल, सारखं रक्त भरायला लागेल, अशक्तपणा असतो, अशा अनेक लक्षणांमुळे मनात काहूर उठलेलं असतं. तद्वतच त्या रुग्णांची, नातेवाईकांची मानसिक, भावनिक, शारीरिक, आर्थिक या अनेक बाबींचा विचार करून चिकित्सेचं धोरण ठरवलं जातं. रुग्णाच्या उर्वरित आयुष्यातील इच्छा काय आहेत त्या इच्छा पूर्ण करण्याकडे कल असतो. कित्येकदा रुग्णांच्या इच्छा या एक घरात एखादं लग्न असतं, एखादा समारंभ असतो, एखादी गोष्ट घडणार असते ती त्या रुग्णाला बघायची असते, कौटुंबिक जबाबदाऱ्या असतात, थोडक्यात रुग्णाला त्याच्या त्याच्या ज्या काही इच्छा अपेक्षा असतात त्या कोणत्या आहेत ह्याची पण जाणीव ठेवली जाते आणि त्याही विचारून घेतल्या जातात. आणि त्यावरून ह्या रुग्णाकडे किती वेळ आहे, हा आजार आपल्याला किती वेळ देईल आणि या रुग्णाकरता आपल्याला किती वेळ वाढवायचा आहे हेही आपल्याला बघितलं जातं. मला निश्चित आठवतं मुंबईमधले एक धनाढ्य घरातली एक केस आहे आणि त्यांचं लग्न ठरलं आणि त्याच्यानंतर लग्न होणार या मधल्या कालावधीमध्ये त्यांच्या घरामध्ये 2 मृत्यू झाले. आणि दुर्दैवाने ही त्या मुलीची आजी, तिलाही कॅन्सर झाल्याचं निदान झालं आणि निदान ज्या वेळेला झालं त्याच वेळेला तो आजार सगळ्या शरीरामध्ये पसरल्याचं निदान झालं. ऑलरेडी 2 मृत्यू झालेलं घर, संपूर्णतः विस्कटलेली अशी मानसिकता. असं असताना जे नातेवाईक पहिल्यांदा माझ्याकडे आले आणि त्यांनी सांगितलं की काही करा, लग्न 6 महिन्यानंतर आहे, पण 6 महिने तरी आपल्याला या पेशंटला व्यवस्थित आयुष्य देता येईल का, कारण आम्हाला 2 ते 2.5 महिने जास्तीत जास्त ही रुग्णा जगेल असं सांगण्यात आलेलं आहे आणि कुठलीही चिकित्सा पद्धती देऊन काही उपयोग होणार नाही असं सांगितलं. विषयच असा झाला की या रुग्णाचं आयुष्यमान 6 महिन्यांपेक्षा जास्त वाढवण्याचा प्रयत्न आपण करू आणि त्या दृष्टीने चिकित्सा सुरू केली. सुदैवाने त्या रुग्णेचं दैव इतकं बलवत्तर की त्यानंतर 3.5 वर्ष ही रुग्णा जिवंत राहिली. मध्यंतरीच्या काळात या रुग्णाचं आयुष्यमान इतकं सुधारलं की त्यांच्या नातेवाईकांनी एक केमोथेरपीचा कोर्सही केला. सांगण्याचा महत्त्वाचा मुद्दा असा की रुग्णांचा कम्फर्ट किंवा त्याच्या नातेवाईकाचा कम्फर्ट हा केवळ प्रत्येक वेळेला आजार आणि त्याच्या लक्षणाच्याच प्रती असतो असं नाही, तर त्या व्यतिरिक्तही इतर असे अनेक गोष्टी असतात की ज्याला वैद्याने महत्त्व देण्याची गरज असते.
रसायू कॅन्सर क्लिनिकमध्ये आलेल्या रुग्णांना कम्फर्ट मिळावा किंवा रुग्णाला उपचार सुसह्य व्हावेत यासाठी कशा पद्धतीने मदत केली जाते याबद्दल डॉक्टर आपण काय सांगाल?
याचे साधारणतः दोन भाग आहेत. एक म्हणजे ॲक्च्युअल ट्रीटमेंट किंवा चिकित्सा आणि दुसरी म्हणजे चिकित्सा व्यतिरिक्तचे भाग. ज्या वेळेला ह्या अपॉइंटमेंट्स घेण्यापासनं ह्या रुग्णांना आम्ही कम्फर्ट देऊ इच्छितो. कितीतरी वेळेला वेबसाईटवरनं रुग्णांच्या अपॉइंटमेंट्स दिल्या जातात. परगावचे रुग्ण असतील, परदेशातले रुग्ण असतील, सुमारे 140 देशांमधील रुग्ण कॅन्सरचे रसायू कॅन्सर क्लिनिकशी संबंधित आहेत या ना त्या कारणाने. अशा वेळेला प्रत्येक वेळेला रुग्णाला भारतात बोलवणे किंवा वैद्याने त्या देशामध्ये जाणे हे शक्यही नसतं आणि खरं तर आत्ताच्या सध्याच्या मॉडर्न टेक्नॉलॉजीच्या युगामध्ये त्याची गरजही नसते. अशा रुग्णांना स्काईप कन्सल्टेशनचा मार्ग उपलब्ध करून दिला जातो. तर रुग्ण आल्यानंतर त्याचा कमीत कमी वेळ दवाखान्यामध्ये कसा जाईल याचाही विचार केला जातो. ज्या वेळेला चिकित्सेचा भाग येतो त्यावेळेला कॅन्सरचा आजार आणि कॅन्सरचा रुग्ण ह्या आजारामुळे त्रस्त झालेला असतो. कितीतरी वेळेला रुग्ण सांगतात ते आम्हाला सातत्याने हॉस्पिटलमध्ये जावं लागतं. अशा वेळेला रुग्णाला अशा चिकित्सेची गरज असते आणि ती चिकित्सा आयुर्वेद सक्षमपणे देऊ शकतो. ते म्हणजे कित्येकदा रुग्णाला हॉस्पिटलायझेशनची गरज नसते. ही औषधं तोंडावाटे घेतली जाणारी असतात त्यामुळे इंजेक्शन्सची गरज नसते. सुदैवाने आयुर्वेदीय औषधांचे कुठलेही मोठ्या प्रमाणाचे साईड इफेक्ट्स नसतात जेणेकरून रुग्णाला सेकंडरी केअरची गरज पडत नाही, नर्सिंगची गरज पडत नाही. या चिकित्सेमुळे मायलोसप्रेशन घडत नाही त्यामुळे रुग्णाला सातत्याने ब्लड ट्रान्सफ्युजन देण्याची गरज नसते. औषधांचे डोसेस अतिशय कमी प्रमाणावरती असतात त्यामुळे रुग्णाच्या तोंडाची चव गेलेली असताना सुद्धा कमी प्रमाणाची औषधं रुग्ण सहजगत्या घेऊ शकतो. आणि सगळ्यात महत्त्वाची म्हणजे तौलनिकदृष्ट्या विचार करता ही चिकित्सा रुग्णाच्या खिशालाही परवडणारी असते. कितीतरी वेळेला रुग्णाच्या आहारावरती मोठ्या प्रमाणावर परिणाम झालेला असतो. तर त्याचा आहार कसा असावा याचा नुसता सल्ला दिला जात नाही तर त्याला आहाराच्या विशिष्ट रेसिपीजसुद्धा की ज्या 1 आणि 2 मिनिटात तयार करून रुग्ण घेऊ शकतो म्हणजे रुग्णाचा कम्फर्ट आणि रुग्णाच्या नातेवाईकांचाही कम्फर्ट या बाबतीमध्ये गृहीत धरून किंवा या बाबतीमध्ये कन्सिडर करून ही चिकित्सा दिली जाते. इथे महत्त्वाची गोष्ट मला एक नमूद करायची आहे की ह्या दोन्ही चिकित्सा पद्धती एकत्र घेता येतात, यांचा एकमेकांशी कुठल्याही तऱ्हेची इंटरॅक्शन घडत नाही हे आम्ही आता प्रयोगांतीसुद्धा सिद्ध केलेलं आहे. असंख्य पेशंट्सनीसुद्धा या ट्रीटमेंट घेतलेल्या आहेत परंतु प्रयोगशाळेमध्ये सुद्धा ही गोष्ट सिद्ध झालेली आहे आणि यातूनच पेशंट्सचा खरा कम्फर्ट साधला जातो.
कर्करोगाची चिकित्सा करत असताना चिकित्सेबरोबर रुग्णाला इतर कोणत्या गोष्टींचा कम्फर्ट हवा असतो त्याचं महत्त्व डॉक्टर आजच्या भागामध्ये आपण सर्व श्रोत्यांना सांगितलं. आपले मनपूर्वक आभार. नमस्कार.
नमस्कार.
कर्करोग आणि संशोधनपूर्ण आयुर्वेद हा कार्यक्रम आपल्याला कसा वाटला हे आम्हाला जरूर कळवा. श्रोते हो, कर्करोग आणि दुर्धर रोगांवर होणाऱ्या आयुर्वेदिक उपचारांबद्दल आपल्याला काही माहिती हवी असेल तर आम्हाला अवश्य विचारा. आमचा फोन नंबर आहे 020-2453-2525 किंवा 2453-7149. फोन नंबर पुन्हा एकदा 020-2453-2525 किंवा 2453-7149. www.rasayucancerclinic.com या आमच्या वेबसाईटलाही अवश्य भेट द्या. तर श्रोते हो, पुन्हा आपली भेट याच दिवशी याच वेळी. तोपर्यंत नमस्कार. या कार्यक्रमाचे प्रायोजक होते रसायू कॅन्सर क्लिनिक पुणे.